रखाबाई वो भी घ्यावी माझी कानी सांगी तो मी लखाबाई लेक मातीची कहानी। आसा लेकीचा जन्म दरवळावे सुगंधान ज्याच्या पोटा लागले क ओवी ऐका आनंदान। लेक आली माझ्या पोटी चांदी सोनियाची घाटी झाला आनंद बापा लाग गावाला जिलबी वाटी। लेक गोडी सगोंजीर वेड लागलय महालाला खेळ पाहून लेकी चाग आसू बापाच्या गालाला। असा लेकीचा जन्म मी सांगावा कोणाला चिंता लेकीच्या जीवाची आई बापाच्या मनाला। आई माझ्या लका बाई लेक वय मंदी आली लग्नासाठी त्या बापाचा ग जीव होत वर खाली। अन्न जाईना बापाला कसा घास हा गिळावा वाटे बापाच्या जीवाला ग भला जावाई मिळावा। आसा लेकीचा जन्म गोड मदाची खारी क आज फोडावी सुपारी ग उद्या धरावी तारीख। आशा हुंड्याच्या ग पायी कसाल हे गिन बोले जावायाचा बाप टाका मोडून लगीन। लग्नासाठी बाप लागला रडाया हुंड्याच्या ग पैसा पायी सावकाराचा पडतो पाया। आसा मारून मंडप करी थाटाचा ग सोळा लय गरीबी त्या बापाची ग सोन घाली तोळा तोळा। लेक झाली ग परक्याची झाल्या परक्या साऱ्या वाटा पाणी लेकीच्या डोळ्या लाग वाहे लाटा वरी लाटा। नांदाया निघाली बाप पाहतोय दडून रक्ता मासाचा ग गोळा चिमणी चालली उडून। या दारी नाही सुखाचा घास सुरू झाला लका बाई ग माझ्या लेकीला वनवास
केली पैशाची मागणी नाही कवडी बी हातात देता पैशाला नकार ग लेक राहिली दातात
लेक जाळून मारली पत्ता नाही ग कुणाला वाट पातो बंधू राया ग तिजी रक्षा बंधनाला
प्रेत पाहून लेकीच पेट काळजाचा तुकडा वळकू येईना ग माये माझ्या चांदाचा हा मुकडा
लेक देव घरी गेली
राजू साजन बाळान ग ओबी शेवटाला नेली राजू साजन बाळान ग ओबी शेवटाला नेली